नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या 105 हुतात्म्यांना अभिवादन. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत परवा मतमोजणी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज. सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार. आणि जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन तसंच मार्केटिंगकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज पद्मश्री के मोहम्मद यांच्याकडून व्यक्त. आता सविस्तर बातम्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या 105 हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमधून त्यांनी सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत असल्याचं म्हटलं आहे. परवा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सर्व 9 मतदारसंघात 208 टेबलद्वारे मतमोजणी होणार आहे. यासाठी नियुक्त 852 कर्मचाऱ्यांना उद्या प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी 3000 अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
व्होटिंग मशीनच्या मोजणीसाठी 126 टेबल, पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी 70 टेबल आणि यूटीपीबीएसच्या मोजणीसाठी 12 टेबल, असे एकूण 208 टेबल पूर्ण 9 विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत. यासाठी 852 काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी जवळजवळ 3000 जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत. एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपॉवर आपण लावलेला आहे तो 5778 इतका मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे.
दरम्यान विधानसभेसाठी काल झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी 69.64% मतदान झालं. जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक 80% मतदानाची नोंद झाली. त्याखालोखाल पैठणला 77.53%, वैजापूर सुमारे 76%, गंगापूर 74%, फुलंब्री 72%, कन्नड 69%, तर औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघात प्रत्येकी सुमारे 60% मतदानाची नोंद झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेनं हे टक्केवारी 5% वाढली आहे. मतदानाच्या दिवशी 8324 मतदारांनी तसंच 1155 अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावरच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जालना जिल्ह्यात 72.67% मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 77.36% मतदान भोकरदन विधानसभा मतदारसंघात झालं. त्याखालोखाल घनसावंगी मतदारसंघात 77.16%, बदनापूर 74.72%, परतूर 70.72%, तर जालना विधानसभा मतदारसंघात 64.39% मतदानाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांसाठी 69.45% मतदान झालं. यामध्ये सर्वाधिक 76.33% मतदान भोकर मतदारसंघात झालं. त्याखालोखाल नायगाव मतदारसंघात 74%, मुखेड मतदारसंघात 70.14%, किनवट 72%, हदगाव 71.77%, नांदेड उत्तर मतदारसंघात 60%, नांदेड दक्षिण मतदारसंघात 64%, लोहा मतदारसंघात 75% आणि देगलूर मतदारसंघात 63.22% मतदान झालं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 67.61% मतदान झालं असून सुमारे 12,94,159 मतदारांनी मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारं वाहन अडवून विभागीय अधिकाऱ्याला धमकावत वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरातल्या अभय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काल मतदानावेळी झालेल्या गदारोळ प्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह सुमारे 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाजनगर भागात एका शाळेतल्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला होता. यावेळी पोलिसांच्या सूचनेचं पालन न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताचे नवे कॅग अर्थनियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित औपचारिक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मूर्ती यांना ही शपथ दिली. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी 80,000 बिटकॉईनच्या माध्यमातून 6,606 कोटी रुपयांचा निधी 9 परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदीसाठी वळवला आहे. या प्रकरणी गौरव मेहता यालाही समन्स बजावण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टो चलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाचे माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 10वी बोर्डाच्या परीक्षा 18 मार्चपर्यंत तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. सीबीएसईनं यंदा पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सुमित पंडित या तरुणानं काल बोटावर शाई असलेल्या मतदारांची मोफत दाढी कटिंग उपक्रम राबवला. काल मतदानाच्या दिवशी पंडित यांनी आपल्या माणुसकी केश कर्तनालयात अनेक मतदात्यांना सलून सेवा मोफत पुरवली तर मतदान केलेल्या अनेक महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्याचं पंडित यांनी आकाशवाणीला सांगितलं.
माझं जटवाडा रोडला सलूनचं दुकान आहे माणुसकी सलून. तिथे मी भरपूर योजना राबवतो. ज्या दिवशी मतदान होतं एक अनोखी योजना राबवली होती की जो दाता मतदान करून येईल बोटावरची शाई दाखवेल त्याची आपल्या सलूनमध्ये मोफत दाढी आणि कटिंग करून देण्यात येईल. त्यामध्ये आम्हाला जवळपास 18 लोकांनी प्रतिसाद दिला त्या योजनेला. जवळपास 23 महिलांचा शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन महिलांचा देखील आम्ही सन्मान केला.
भारतातील जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि या स्थळांची सुयोग्य मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत असून याकडे केंद्र सरकारनं अधिक लक्ष द्यावं असं निरीक्षण पुरातत्व वास्तुतज्ञ पद्मश्री के मोहम्मद यांनी नोंदवलं आहे. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं तिसऱ्या पद्म फेस्टिवलला आजपासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरुवात झाली. या कार्यक्रमातल्या दुसऱ्या सत्रात झालेल्या प्रकट मुलाखतीत मोहम्मद यांनी हे मत नोंदवलं. दरम्यान या कार्यक्रमात आज पहिल्या सत्रात पद्मभूषण राम नाईक यांची उद्योजक राम भोगले यांनी मुलाखत घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सांस्कृतिक सभागृहात होत असलेला हा फेस्टिवल 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये 12 संवादसत्रं तसंच 2 सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये विविध विषयांवरचे 40 चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचाही समावेश आहे. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा दालनात 25 फीचर फिल्म आणि 20 नॉन फीचर फिल्म दाखवण्यात येत आहेत. राज्य परिवहन महामंडळानं सुरू केलेल्या इलेक्ट्रिक बस उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात 23 ई बस सुरू आहेत. बीड विभागात विविध मार्गावरच्या प्रवाशांची या बस सेवेला पसंती मिळत आहे. या सेवेच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2,72,44,000 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती बीड विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे यांनी दिली. रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी नांदेड तिरुपती नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या 105 हुतात्म्यांना अभिवादन. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत परवा मतमोजणी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज. सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार. आणि जागतिक वारसास्थळांचं संवर्धन तसंच मार्केटिंगकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज पद्मश्री के मोहम्मद यांच्याकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.